त्यामुळे बोटीचं इंजिन चालू असणं हे अतिशय महत्वाचं. इंजिन प्रोपल्शन जर बंद पडलं काही कारणाने पॉवर गेली तर किती मोठी लोडेड शिप असू दे समुद्रापुढे शी इज लाईक अ टॉय. समुद्र रफ वेदर मध्ये ती कुठेही कशी उडवली जाऊ शकते.
वेलकम टू कॅफे रेनी डेज. आपल्याकडे आज एकदम आगळे वेगळे पाहुणे आलेले आहेत. सो वन ऑफ द थिंग्स दॅट वी डू ॲट कॅफे रेनी डेज इज वी टॉक टू पीपल हू आर इन टू अ व्हेरी डिफरंट प्रोफेशन. सो आपण फॉर एक्झाम्पल कस्तुरी सुळेचा इंटरव्ह्यू घेतला होता, आपण गप्पा मारल्या होत्या कस्तुरी बरोबर, ती फॉरेस्ट ऑफिसर आहे. सो अशाच त्याच कॅटेगरीतले आपल्याकडे आज पाहुणे आलेले आहेत आणि आय एम व्हेरी व्हेरी हॅपी टू इंट्रोड्यूस यू टू मिस्टर दीपक सरंजामे. Mr. Saranjame has been sailing for over 30 years and he's got an experience of a chief engineer for more than 20 years. Ata apan baherun asa baghitla na ki aplyala kai dainandin tyanna kay challenges yetat asha professions madun he aplyala kalat nahi. So apan ata he lavkarat janun ghenar ahot. Before we start and before I hand it over to Mr. Saranjame, आपल्याकडे कव्हर करायला खूप मटेरियल आहे. सो वी आर गोइंग टू डू दिस इन टू पार्ट्स. आपण दोन पार्ट्स मध्ये हे कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड करणार आहोत. आणि सेकंडली सरंजाम्यांचे खूप खूप आभार की त्यांनी खूप खूप मेटिक्युलसली आपल्यासाठी अनेक स्लाइड्स तयार केल्या आहेत, व्हिडिओज केलेत. त्यांनी आपल्याला ते जास्त इन डिटेल कळेल की द चॅलेंजेस दॅट दे फेस. अनदर पर्सनल नोट की मिस्टर सरंजामे माझी जाजी, माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत. सो हाऊ एव्हर इन स्पाईट ऑफ बिईंग सच अ क्लोज रिलेशन वी हार्डली गॉट टू सी हिज प्रोफेशनल साईड, ही हार्डली टॉक्स अबाउट इट. आय एम सो ग्लॅड की ह्यावेळेस आम्ही जिजाजींना फायनली बोलतो केलंय या इंटरव्ह्यूत. सो ओव्हर टू जिजाजी. नमस्ते जिजाजी.
नमस्कार सुजाता, इट्स माय प्रिव्हिलेज टू बी ऑन युअर कॅफे. आय वॉज सरप्राईज वेन यू आस्क्ड मी अबाउट ए सेलर्स लाईफ आउट ॲट सी अँड आवर नेचर ऑफ वर्क. मला बाकी प्रोफेशनची माहिती नाही एवढी. 30 वर्ष मी सेलरच आहे. आय थिंक एव्हरी प्रोफेशन हॅज गॉट इट्स युनिकनेस अँड चॅलेंजेस. सो मी फक्त माझ्या 30 वर्षाच्या सेलरचा जो प्रवास आहे त्याबद्दल गप्पा मारू शकतो आणि माय अंडरस्टँडिंग अँड परसेप्शन अबाउट इट. जनरल परसेप्शन अबाउट द शिपिंग इज दॅट वी अर्न लॉट ऑफ मनी, गो डिफरंट प्लेसेस, फ्री ट्रॅव्हल. And whenever ship goes in port, it's a holiday time. We just enjoy it. But it's not true. This is what general perception is that. There is another side also. This is a small clip for you. Khara seller cha aayushya ya ya prakar che. This is what our life is like. This is a very serious business. Port madhe aami sudha far divas ata thambu shakat nahi. 24 tasacha aat botiza cargo loading kiwa discharge samto ani aami bahar padto. Tyachyamule dar 4-6 mahinyacha aamcha contracts madhe dar aamala 2-3 vela jari thodya kai vela sathi for few hours if we can go out.
मध्ये 2-3 तासच मिळतात ऍक्च्युली त्या पोर्ट वरती उतरून काही बघायला किंवा काही
करायला. कारण ड्युटी जेवढ्या असतात आणि 24 तासात आम्हाला परत बाहेर पडायचं असतात, त्यामुळे प्रत्येक जण ऍक्च्युअली ड्युटीच्याच मागे असतात. आता नवीन रेग्युलेशन प्रमाणे प्रत्येकच्या रेस्ट आवर्स हे सगळं सांभाळावं लागतं आम्हाला, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट कमी झाले. जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा आमचे कॉन्ट्रॅक्ट 9 महिने 1 वर्ष अशी पण असायची. आता 4 ते 6 महिन्यापर्यंत कॉन्ट्रॅक्ट.
Right.
Usually seamen are most neglected bunch working remote places invisible to others. मी 1980 मध्ये शिप जॉईन केली तेव्हा कम्युनिकेशन फक्त लेटर्स मधनं साधायचं. पत्र सुद्धा आम्हाला 3 महिने 4 महिने अशी कधीतरी मिळायची. इफ यू आर लकी कधी कधी महिन्यात. पण पत्राची फ्रिक्वेन्सी सुद्धा बऱ्याच वेळेला यांच्यावर अवलंबून असायची की ऑफिसची एफिशियन्सी, लोकेशन ऑफ पोर्ट, तिथल्या एजंटचा परत किती उत्साह पाठवायचा याच्यावरही अवलंबून असायचे. एका ठिकाणी मला आठवत आहे, व्हेरी पिक्युलियर एक्सपिरियन्स वी हॅव. आमच्या ऑफिसने एक मेल कोणाला तरी पोस्ट करायला, कुरिअर करायला दिली. तो भल्या माणसाला फार घरी जायची घाई असावी म्हणून तो बाहेर पडला आणि त्याने डस्टबिन मध्येच रस्त्यावर ती अख्खी मेल बॉक्स टाकली आणि निघून गेला.
अरे बा,
लकीली सेलिंग स्टाफ पैकी कोणतरी एक ऑफिसर ऑफिसात येत होता, त्यांनी ते एनवेलप ओळखलं की आपल्या कंपनीचं आहे आणि ते उचलून त्यांनी बघितलं आणि मग ऑफिसमध्ये येऊन त्यांनी बराच आरडाओरडा केला. कंपनी आम्हाला सॉरी वगैरे म्हणले, पण शिपिंग ऑफिसमध्ये काम करणाऱ्या माणसाला सुद्धा पत्राचं काय महत्व आहे फ्लोटिंग साठी हे कळलं नसावं. या खूपच आम्हाला नवल वाट काही करता येत नाही अशा वेळेला. आम्हाला कोविड मध्ये सुद्धा असं निग्लिजन्स खूप वेळा आढळून आला. जीवनावश्यक वस्तू आम्ही डे अँड नाईट काम करून पोचवत होतो. इनफॅक्ट वी कन्सिडर की आम्ही फ्रंट लाईन वरच काम करत होतो. कोणी ते अप्रिशिएट तर केलीच नाही, पर्टिक्युलरली आमचे ऑफिस स्टाफ म्हणा, शोअर स्टाफ किंवा कार्गो चार्टर मॅनेजमेंट, त्यांना फक्त शिप मूव व्हायला पाहिजे सारखी, सामान इकडं तेवढंच दिसत होतं. पण शिपिंग स्टाफ, फ्लोटिंग स्टाफ कुठल्या कंडिशन मध्ये जात आहे याचा त्यांनी कधी विचार नाही केला. 9-9, 10-10 महिने लोकांना सुट्टी मिळाली नव्हती. आम्ही जमिनीवर पाय सुद्धा ठेवू शकत नव्हतो कुठल्या पोर्टमध्ये. शुअर मेडिकल फॅसिलिटी तर जवळजवळ बंदच झाली. कोणी आजारी पडलं, काही पडलं तरी आम्ही कुठं बाहेर जाऊ शकतो.
आणि तुम्हाला रिलीव्हही करायला स्टाफ नव्हता ना?
नाही, कारण कुठल्याच पोर्ट मधनं कोणी बाहेर जाऊ शकत नव्हतं, फ्लाईट बंद होत्या, सगळाच गोंधळ होता. त्याच्यामुळं तो सगळा प्रॉब्लेमच झाला. कमिंग बॅक टू कम्युनिकेशन, कुठल्याही पोर्टला आम्ही तेव्हा शिप लागली की सगळा स्टाफ जो जो फ्री असेल तो पोस्ट ऑफिसला पळायचा, एक ट्रंक कॉल करायला किंवा एसटीडी करायला, आणि जवळजवळ 4-5 तास प्रत्येकाचे तिथंच बाहेर जायचे, बाहेर कुठं जाता जायचं नाही. त्यानंतर आम्हाला एक युक्ती सापडली की आम्ही शर्टच्या खिशात एक स्टेट एक्सप्रेसचं पाकिट ठेवायचो सिगरेटचं. फॉरेन सिगरेटची सगळ्यांनाच क्रेज होती, इव्हन इफ यू गो टू कम्युनिस्ट कंट्रीज किंवा कुठेही त्यांना अमेरिकन सिगरेट्स लागायच्या. मग आमचा नंबर जरा फटकन लागायचा, लवकर यायचा. पण आता नो, बिकॉज ऑफ सॅटेलाइट कम्युनिकेशन थिंग्स आर चेंज. वी गॉट इंटरनेट ऑन बोर्ड ऑल्सो, सो वी आर ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ फॅमिली पीपल्स. त्याचा डिसएडव्हान्टेज असा झाला आहे की व्हेनेव्हर वी सेल आउट, कंपनीला सुद्धा आम्हाला माहित असतं शिपची लोकेशन कुठं आहे, स्पीड काय करतायत, काय कंडिशन आहे सीची. अर्लियर व्हेन यू टू सेल आउट वी आर लाईक किंग्स, आम्ही जे ते खरं. शिप कुठे काय आहे, किती रफ वेदर आहे, कोणाला काही कळायचं.
यू आर ऑलवेज ऑन ड्युटी
नाव, वी आर ऑलवेज ऑन ड्युटी.
सो जिजाजी, तुम्ही मेनली कार्गो शिप्स वरती काम केलं, सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सपोर्टिंग कार्गो ऑन शिप्स ऍज अगेन्स्ट ट्रान्सपोर्टिंग इट इन अदर वे, इन एनी अदर वे? आणि त्याच्यात एवढं काय म्हणजे त्याच्यात त्याला एवढं ग्लॅमरस का मानतात
का मानतात ग्लॅमरस मला माहित नाही. एखादा टेम्पो म्हणा, ट्रक म्हणा, तो एक सामान इकडून तिकडं नेतो, आम्ही सुद्धा तेच करतो. माझ्या मते फक्त फरक एवढाच आहे की आम्ही एका वेळेला 1 लाख टन, 2 लाख टन, 3 लाख टन असा कार्गो एका पोर्ट पासून दुसरा, म्हणजे वन नेशन टू अनदर नेशन, फ्रॉम वन कॉन्टिनेंट टू अनदर कॉन्टिनेंट वी कॅरी. एवढा लार्ज व्हॉल्यूम किंवा मास मध्ये कार्गो कॅरी करणं हेच एक मोठं रिस्क आहे विथ रिस्पेक्ट टू शिप सेफ्टी, क्रू सेफ्टी, कार्गो सेफ्टी अँड मोस्ट इम्पॉर्टंटली एन्व्हायरमेंट सेफ्टी. Frequently changing sea conditions makes it more challenging such in carrying such a large one. कारण एखादी फुल्ली लोडेड जरी शिप असेल तरी हवा जेव्हा रफ होते तेव्हा 30-35 degrees सुद्धा ती रोल होऊ शकते.
रोल होऊ शकते म्हणजे काय?
दोन मोशन्स या आमच्या रोलिंग आणि पिचिंग, या दोन मोशन्स काय आमच्या प्रत्येक सेलिंग बरोबर आमच्या बरोबर असतात बऱ्याच वेळेला. रोलिंग म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या जडबुडाच्या भावलीप्रमाणे एका वेळेला आपण एका बाजूला धक्का मारला की ते एका बाजूला कळते, परत दुसऱ्या बाजूला येते, परत या बाजूला कळते आणि शेवटी इक्विलिब्रियमला येते जर परत केलं धक्का मारला नाही. त्याचप्रमाणे रोलिंग असतं, वेन वेव स्ट्राईक्स ऑन वन साइड ऑफ द शेप शी टिल्ट्स टू अनदर साइड, ऍज दिस वेव रिसीव्ह शी गोज बॅक. त्याच्या मागे त्याचं प्रिन्सिपल असं आहे की ते राईटिंग मुवमेंट एक तयार होते त्याच्यामुळं ती रोलिंग होत असतं सर. पण रोलिंग एका पटापट एक जर सारख्या लाटा यायला लागल्या तर मग शिफ्ट जास्त रोल होते, तिला कधी कधी वेळ मिळत नाही म्हणून ती कंटिन्युअस रोल होत राहते. पिचिंग म्हणजे ॲज अ थंब रूल, जेव्हा आम्ही रफ वेदरमधनं जात असतो तेव्हा आम्ही नॉर्मली सी सम आमच्या बोवर म्हणजे पुढच्या बाजूने फॉरवर्ड साईड ऑफ द शिप मी नेहमी लाटा घेतो. समोर आलेली लाट बोवर आली की त्याच्या खालचा व्हॉल्यूम पाण्याचा खूप जोरात मूव होतो बोटीच्या खाली, अँड दॅट लिफ्ट द शिप अपवर्ड, आणि मागचा पोर्शन खाली जातो आणि तो व्हॉल्यूम पुढे सरकला की पुढची बाजू खाली जाते मागची बाजू खाली, त्यामुळे अशी अप अँड डाऊन मुवमेंट त्याची असतील. शिप कॅन मूव अपवर्ड ऑर पिच अप टू 2 to 3 meters ऑल्सो समटाइम्स, म्हणजे 6 to 10 feet.
वाह
पुटी क्लिप आहे दॅट विल गिव्ह अन आयडिया. फर्स्ट पोर्शन ऑफ दॅट शिप इज अ पिचिंग अँड सेकंड इज अ रोलिंग.
मी म्हंटल त्याप्रमाणे जिजाजींनी खूप आपल्यासाठी स्लाइड्स तयार केल्या आहेत, विच विल बी रिअली हेल्पफुल टू गिव्ह अस द फुल एक्सपिरियन्स. वेल, फुल कधीच येणार नाही, पण झलक रादर.
Rolling like no other.
माय गुडनेस, काय होतं ते. पण मग असं जेव्हा हे सगळं चालू असतं रिजाजी, तेव्हा तुम्ही तुम्ही लोक काय करता?
आम्ही काही करू शकत नाही.
ओके
आम्ही म्हणजे सगळं बंद बांधून ठेवायच्या पुढच्या चेअर्स व्हॉट एव्हर पॉसिबल. हे 2 2 3 3 दिवस सुद्धा हा प्रकार चालू राहू शकतो
आणि मग
आणि
तुम्ही तुम्ही तर बसू शकत नाही, काहीच करू शकत
काही
नाही.
जेवण वगैरे काही करता येत नाही फारस.
ओ
तुम्ही कोल्ड कट सँडविचेस त्याच्यात असतात, लोक
हा,
सी सिक्स ला बऱ्यापैकी होतात तेव्हा.
सी सिकनेस होतो.
हा सी सिकनेस ही येतो काही ना, त्याला
हा
काही नाही. दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. पण
हो
त्याच्यात जास्त प्रॉब्लेम काय असतो, हेवी रोलिंग किंवा पिचिंगमुळे कार्गो जर नीट सिक्युअर केलेला नसेल तर तो शिफ्ट होतो त्यांनी ठेवलेल्या जागेवर स्टोअर केल्या, आणि दॅट अफेक्ट द स्टॅबिलिटी ऑफ द शिप. पिचिंग मध्ये जास्त करून बोटीवर स्ट्रेसेस जास्त येतात, बोटीच्या स्ट्रक्चरवर खाली वरती अप अँड डाऊन करून ती आपटत असते, त्याच्यामुळे त्याच्यावर स्ट्रेसेस जास्त आणि कधी कधी शिप साईडला क्रॅक्स पण व्हायची भीती बऱ्यापैकी असते. लाटा जे आपटतात आणि
हाँ
कधी कधी फ्रिक्वेन्सी खूप वाढली तर शिपला रिॲक्शन करायला वेळ पुरेसा मिळत नाही. समटाईम्स ती एका पोझिशन मध्ये इतकी एका कल्ली जाते की ती परत येतच नाही.
ती म्हणजे अशी
हा
परत होत
अशी
होती.
अशी करून ती एका जरची कल्ली ती कधीच परते, त्याला वी कॉल इट कॅप्साइज ऑफ द शिप. शिप इज कॅप्साइज, एक एक छोटीशी इमेज आहे माझ्याकडे त्याची, ती एक शिप जी कॅप्साइज होऊन झाली. म्हणजे आता आता समुद्रातील आपल्याला थंड दिसतोय कारण नंतर घेतलेले शॉर्ट्स आहेत. 2 टग बोट्स आल्या की ते त्यांना मदत करायला आल्यात, काही करता येईल का असं काय. या छोट्या दिसतात या टग बोट्स, या
हाँ.
पॉवरफुल असतात पण यांचा फक्त कधी कधी शिप टो करायला म्हणा किंवा शिपला पोर्ट मध्ये साईडनी धक्के मारून ते हे करून ते किनाऱ्याला घेऊन येतात. या पॉवरफुल टग असतात ते मोठ्या शिपला टो करून अक्रॉस अटलांटिक वर सुद्धा घेऊन जाऊ शकतात,
ओ बर, एवढ्या पॉवरफुल असतात.
एवढ्या पॉवरफुल असतात या बोटी टग बोट.
बट हाउएव्हर दे कांट रिकवर अ कॅपसाइज शिप.
नो नो दे कांट रिकवर कॅप्साइज.
हाँ, आणि मग हे अशी कॅपसाइज झाली की तो सगळा माल गेला.
हो हा सगळा माल काय डॅमेज झाला तो गेलाच,
वाह,
प्लस कंपनीची चूक असेल तर फाईन्स वगैरे खूप भरावे लागतात.
राईट. सो देर इज
हा
नो वे टू रेस्क्यू दॅट कार्गो.
नाही समटाईम्स इफ शिप रिमेन्स इन द सेम पोझिशन, म्हणजे अशा बोटी इतर बोटी टग बोट कोणाला छोट्या छोट्या अजून बोटींना घेऊन येतं, ती त्यांच्या बाजूला उभी राहते आणि जर इफ दे मॅनेज टू ओपन दीज आर कॉल्ड नॉट दिस इज अ बल्क कॅरियर, ह्याच्या हे दीज आर कॉल्ड हॅच कवर्स. हे हॅच कवर जर उघडता आले आणि त्याच्या आतमध्ये कार्गो ठेवलेला असतो तो
हाँ
त्यांना
हाँ
काढता आला तर ते काढतो.
आणि लाईक यू सेड की ह्या बिझनेस मध्ये फाईन्स इज अ व्हेरी बिग थिंग, एस्पेशली विथ एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स दीज डेज, नाही का?
बल्क कॅरियर मध्ये नॉर्मली येत नाही कारण बल्क मध्ये ग्रेन असतो किंवा कोळसा असतो अशाच गोष्टी समुद्रात
हाँ
असतात, केमिकल्स किंवा ऑइल क्रूड ऑइल, तो जर लीक होऊन बाहेर पडलं दॅन इट्स अ बिग प्रॉब्लम. स्मॉल स्मॉल कंपनीज कॅन गेट वाईप्ड आउट पेइंग फाईन्स. त्यामुळे बोटीचं इंजिन चालू असणं हे अतिशय महत्वाचं. इंजिन प्रोपल्शन जर बंद पडलं काही कारणाने पॉवर गेली तर किती मोठी लोडेड शिप असू दे, समुद्रापुढे शी इज लाईक अ टॉय. रफ वेदर मध्ये ती कुठेही कशी उडवली जाऊ शकते. इंजिन हॅज टू रन, देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह, कारण त्याचा खूप मोठा आहे. तर शिप बिकम्स नॉन सी वर दे ऑल्सो समटाइम्स, म्हणजे जर कळलं की रफ वेदर मध्ये ही बंद पडली तर ते बरेच चेकिंग होते. कारण आमच्या एका बोटीवर असं झालं होतं, आम्ही कॅनडातनं युएस मध्ये येत होतो आणि आमच्या बोटीवरची जी सिस्टीम होती मेन इंजिनला जाणार लुब्रिकेटिंग ऑइल, लुब ऑइल आम्ही म्हणतो, सगळ्या बेअरिंग त्यांना असतात, तर ते खूप मोठ्या प्रमाणात मोठे प्रेशर असतं त्याचं आणि व्हॉल्यूमही मोठा असतो ऑइलचा. आणि पंपानंतर त्याला एक फिल्टर्स असतात, जशी रफ वेदरमध्ये बोट रोलिंग खूप व्हायला लागलं तसं त्या टँक मधला थोडासा गाळ काय असेल बारीक, म्हणजे अगदी फाईन फिल्टर्स असतात ते, तो थोडाफार वर आला आणि तो फिल्टर चोक करायला, पण त्यामुळे ऑइल फ्लो पुढे जाईना. आणि बेअरिंग असे की जरी 2-3 सेकंद त्यांना ऑइल नाही मिळालं तर दे विल बर्न, म्हणजे सगळी शिपच थांब. आणि ह्या बोटीवर अनलकीली बायपास सिस्टीम नव्हती की फिल्टर चोक झाला तर तो थोडा बायपास करायचा, ऑइल फ्लो चालूच ठेवायचा आणि मग फिल्टर काढायचा, साफ करायचा आणि परत आत टाकायचा. असं होते, म्हणजे वी हॅव टू स्टॉप इंजिन. मग त्या वादात आम्ही जवळजवळ प्रत्येक अर्ध्या तासाने आम्हाला इंजिन बंद करावा लागत होतो. फिल्टर आम्ही रेडी ठेवला होता, पटकन काढायचा, दुसरा घालायचा, परत बंद करायचा, तरी 10 मिनिटं जायचे. 10 मिनिटांपेक्षा कमी असतील, कारण सगळा क्रू स्टँड बायच होता. असं झालं की पटकन थांबवायचं इंजिन, फिल्टर काढायचा, नवीन टाकायचा आणि परत पुढे जायचं की परत दुसरा रेडी करून ठेवायचा. असं करत आम्ही ते वादळात बाहेर पडलो. चॅटर्सना कळवावं लागलं की असा असा प्रॉब्लेम येतो म्हणून उशीर होतो. चॅटर्सने युएस कोस्ट गार्डला कळवलं, कारण आम्ही युएसला येत होतो लॉस एंजेलिसला.
राईट.
आणि आमची शिप यायच्या आधीच लॉस एंजेलिसच्या पेपरमध्ये मोठाले मथळे पण आले की शिप इज सी अनवर्दी शिप कमिंग टू लॉस एंजेलिस.
शिप दॅट्स नॉट सेल वर्दी इज कमिंग टू
एल. वर्दी शिप नाहीये तिथं आलेली आहे. आणि मग आम्ही तिथं आल्यावर युएस कोस्ट गार्ड हे ते सगळे पुढे 15 दिवस शिप तिथं होती. युएस कोस्ट गार्ड मेड शुअर की आम्ही बायपास सिस्टीम वर्कशॉपला बोलून लावून घेतली नवीन. एकदम हेडलाईन्स, आम्हाला कळलंच नाही का बोट लॉंग साइड होती आणि एवढी लोक का आले. मग त्यांनी 15 दिवस शिप थांबून कम्प्लीट न्यू बायपास सिस्टम आम्ही त्याला फिट केले, त्याच्यावर टेस्टिंग केलं आणि मग युएस कोस्ट गार्ड अलाउड शिप टू सेल. तोपर्यंत आम्ही लॉस एंजेलिसला अडकून पडलो. विथ ऑल द ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज अँड बेटर वेदर रिपोर्टिंग सिस्टम्स, वी नीड ब्लेसिंग्स ऑफ सी गॉड नेपच्यून टू कम्प्लीट सेफ वॉयजेस वन आफ्टर द अदर. त्यासाठी मी 30 वर्ष शिपिंग मध्ये काढली. दिस इज अवर दिस थिंग नेपच्यून गॉड, सी गॉड नेपच्यून,
दिस इज द गॉड ऑफ नेपच्यून.
येस, as a blessing ते आम्हाला कायमच पाहिजे असतं.
दॅट वॉज अन आय ओपनर. म्हणजे असं आपल्याला असे आम्हाला थोड्याशाही वेळ दिसल्या तरी आम्हाला वाटायचं चॉपी सी, पण दॅट्स नॉट व्हॉट इज अ रिअल चॉपी सी हे तुम्ही आज दाखवलं.
नाही, चॉपी सी जनरल चॉपी सी, छोट्या बोटी चॉपी सी मध्ये खूप हलतात, त्या छोट्या असतात म्हणून आपल्याला तो रफ वाटतो. लाटा जवळजवळ कधी कधी 30-40 फूट सुद्धा येऊ शकतात.
अरे बापरे,
बऱ्याच वेळेला येतात. म्हणजे नॉर्मली लांब समुद्र असेल तर अशा लाटा डेव्हलप होत असतात, स्लोली ग्रेज्युअली बिल्डअप होतात आणि मग चालू होतात.
सो हे जसे तुम्ही रफ वेदरचे चॅलेंजेस सांगितलेत, तसे अजून काय चॅलेंजेस असतात व्हेन यू सेलिंग?
अजूनही चॅलेंजेस आमचं जास्त असतात, म्हणजे जेव्हा आम्ही कॅनॉल्स मधून ट्रान्झिट करतो किंवा रिव्हर पॅसेजेस मधून ट्रान्झिट करतो किंवा बिझी सी रूट्स असतात जसे सिंगापूर जवळ असतात किंवा पनामा कॅनॉलच्या अलीकडे, तिथेही आम्हाला नेव्हिगेशन फार महत्वाचं, म्हणजे डिफिकल्ट असतं किंवा चॅलेंजिंगच असतं. आपण म्हणतो की एखादी कार किती फास्ट जाऊ शकते, जेवढे तिथे ब्रेक तिला अलाव करतात तेवढीच ती फास्ट जाते, फॉर अ सेफ ड्रायव्हर मी म्हणतोय. आणि पण बोटीला हेच नसतं, ब्रेकच नसतं.
त्याच्यामुळे
एक इंजिन जरी पूर्ण बंद केलं तरी आपल्या मोमेंटममुळे हे शिप कॅन ट्रॅव्हल अप टू 2-3 miles ऑल्सो. त्याच्यामुळं तुम्हाला खूप आधी अंदाज घेऊन त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या शिपचा स्पीड कोर्स हे आधीच प्लॅन करावं लागतं. आणि कायम नेव्हिगेशन स्टाफ एज वेल एज इंजिन रूम स्टाफ, दे हॅव टू बी ऑन टोल वेन दे आर ट्रान्झिटिंग थ्रू सच ए कॅनॉल्स ऑर रिव्हर पॅसेजेस. मार्जिन ऑफ एरर इज व्हेरी लेस, ऑलमोस्ट नेल. कारण इंजिन बंद पडलं तरी प्रॉब्लेम, पॉवर गेली तरी प्रॉब्लेम, कारण कॅनॉल्स मध्ये. आणि याच्यात ह्याला फार लिमिटेशन असते, विड्थ कधी कधी डेप्थ ही कमी असते, पण वीट कमी असल्यामुळं आणि आजूबाजूला बाजून जाणार ट्रॅफिकमुळे क्रिटिकल कंडिशन मध्ये असतात. एक दोन तीन स्लाइड यु विल गेट अन आयडिया हाऊ क्लोज वी पास समटाइम्स.
येस येस डेफिनेटली. म्हणजे त्या म्हणजे शिपिंग लाईन मध्ये सुद्धा शिप्सना सुद्धा ट्रॅफिक जॅम येऊ शकतो.
हो, एखादी शिप जर थांबली मध्येच किंवा एका पाठोपाठ एक शिप्स असतात, त्यामुळे एखादी शिप बंद पडली थांबली की मागच्या शिप सुद्धा यावणार. दिस इज माय शिप, दिस इज इन अ रिव्हर अँड दिस इज व्हॉट इज वी कॉल इट पोर्ट जेटी वेअर लोडिंग डिस्चार्जिंग टेक्स प्लेस. दिस शिप इज ऑलरेडी टाईड अप विच इज डुईंग लोडिंग डिस्चार्जिंग. सो वेन वी आर पासिंग व्हेरी क्लोज टू दिस शिप वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. इवन दी फोर्सेस बिकॉज ऑफ व्हॉट वॉटर इज डिस्प्लेस बाय अवर शिप कॅन अफेक्ट द अदर शिप.
ती स्केल सुद्धा केवढी शिप आहे तुमची? आम्ही बहुतेक मी या शिप वरती आलो होतो का
नाही? ती दुसरी होती, ती नॉर्थ सी मध्ये आम्ही तेव्हा ट्रेड करत, ती वेगळी शिप होती, ती डायनामिक पोझिशनिंगची शिप होती. की त्या शिपला रस्सी बांधून आम्हाला बांधून ठेवावा लागायचा नाही.
ओके.
तिला दोन इंजिन्स होते, प्रोपेलर्स वेगळे पुढे मागे सगळीकडेच होते. आणि शी यूज टू टेक सिग्नल फ्रॉम सॅटेलाइट आणि पोर्ट वर असलेले त्यांचे बाकी सेन्सर, तिथनं सिग्नल घेऊन इंजिन आपली आपली शिपला ठरलेल्या ठिकाणी स्टेबल ठेवायची. तेव्हा नॉर्थ सी मध्ये ऑइल फील्ड वर जायचो आणि त्या तिथं ऑइल फील्ड कडनं येणार होस आम्ही तिथं शिप बांधायची सोय नसायची, फक्त होस पिकअप करायचा, आमच्या बोटीला जोडायचा आणि ऑइल घ्यायचं. आणि मग या डायनामिक पोझिशनिंगमुळे आम्ही तिथं उभे राहायचो आणि त्या इतकी ती परफेक्ट पोझिशनिंग करायची की कधीही म्हणजे एक दोन दिवस जरी लोडिंग चालू असलं तरी होस वर कधी एक्स्ट्रा लोड नाही यायचा, स्ट्रेस नाही यायचा की जो हा तुटलाय होस वगैरे असं कधी झालं. हा, कमिंग बॅक टू दिस प्रॉक्सिमिटी ऑफ अदर शिप्स, दिस इज अ शिप, दिस इज गोइंग क्लोज टू द रिव्हर बँक, दिस इज अवर लाईफ बोट इन एनी इमर्जन्सी लाईक अ फायर ऑर फ्लडिंग ऑफ द अवर पेरेंट्स वेसल, वी सीट इन दिस लाईफ बोट अँड वी लोअर इट अँड गेट अवे फ्रॉम द शिप. लाईफ बोट दोन्ही बाजूला असतात, बोथ साईड, वी कॉल इट अ पोर्ट साईड अँड स्टार बोट साईड. शिपची उजवी बाजू होती स्टार बोट साईड आणि अदर इज अ पोर्ट साईड. आणि प्रत्येक लाईफ बोटची कपॅसिटी ही इज मोर दॅन 100%. म्हणजे शिपचा क्रू जेवढी शिपचा 20 असेल तर 25-30 लोक ही लाईफ बोट कॅरी करू शकते. लाईफ बोट जी सोयीची असेल त्याप्रमाणे लोअर केली जाते त्या त्याप्रमाणे आणि सगळा क्रू त्यात बसू शकतो.
सो जिजाजी, ही एवढीशी पिक्चर मध्ये दिसतीये लाईफ बोट, पण त्याची कपॅसिटी काय आहे? फॉर एक्झाम्पल
या लाईफ बोटची 25 लोकांची, पण तशी छोटी असते, फार मोठी नसते. सगळे लोक लाईनीने बसलेले असते.
राईट,
दिस इज वी आर क्रॉसिंग वन ब्रिज ओव्हर आणि बाजूला बोटी आहेतच त्या बोटी, त्याच्यामुळं कुठेही जाताना आम्हाला म्हणजे रिव्हर पॅसेज किंवा कॅनल्स इज अ व्हेरी चॅलेंजिंग नेव्हिगेशन अँड ऑल्सो टू कीप मशीनरी इन वेल मेंटेन. दी ओनली ऍडव्हान्टेज when doing this river passage, particularly in Europe and US sometimes, these banks are very picturesque. That releases our some stress. Deck var ube raun ami aple banks bagat basto.
The very fact ki evdi motthi tumchi ship ya canals madun jau shakte hech amazing ahe.
हो हो हो, कॅनॉल्स ची डेप्थ थोडी वाढली आहे, रुंदी पण वाढवल्या आहेत, त्याच्यामुळे कॅनॉल्स म्हणणं ती जायला काही त्याला जसा प्रॉब्लेम.
म्हणजे जशी आपली रस्ता रुंदी चालू असते तशी कॅनॉल रुंदी डेप्थ वगैरे वाढत असते मधून अजून,
म्हणजे शक्य असेल तर वाढत असते, नसेल तर मग डेप्थ फक्त ते मेंटेन करतात, गाळ वगैरे येणार आहे किंवा साठणार, रेग्युलर ड्रेजिंग वगैरे यांचं चालू असतं. ही एक छोटी क्लिप आहे, जवळून एक बोट जाते, ही आमची बोट आहे, ही दुसरी बोट चालली आमची. ती ऍक्च्युली टप बोट आहे, ती या पुढचा सगळा दोन हॅचवाला बार्जेस प्रूव्ह करत होती. छोट्या छोट्या बार्जेस असतात, त्याला इंजिन नसतं, हे पाठीमाग जी आपल्याला टकबोट दिसली ती त्याला पुश करत असते आणि इंटर रिव्हर हे फक्त मूव्ह होत असतात, इकडनं सामान तिकडे घेऊन जा, तिकडून इकडे घेऊन जा. आता अशा टाईपचे छोट्या छोट्या बार्जेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुद्धा चालू करण्याच्या याच्यात आहे रिव्हर मधून गंगा आणि इकडे.
हा, सो द चॅलेंज हिअर इज की आपल्या एवढ्या मोठ्या शिपमुळे त्यांना काही डॅमेज किंवा हे होऊ नये त्या छोट्या
हो
बोट्स.
ते खूप महत्वाचं, कारण ही लोकल लोकल रजिस्टर्ड शिप्स आहेत, त्यांच्या बोटी आहेत त्या,
येस येस
त्यामुळे काही झालं तरी शेवटी आमच्यावर जास्त प्रकरण शेकतं काही झालं तर. त्यांचे
देखशील.
ट्रॅफिक रूल्स असतात प्रत्येक रिव्हर्सचे आपापले, ते सगळेच पाळावे लागतात. ऍक्च्युअली रिव्हर्समध्ये आम्ही पायलट सुद्धा घेतो, म्हणजे पायलट घ्यावाच लागतो. पायलट इज हु नोज द शिप रिव्हर व्हेरी वेल, आणि अंडर हिज गायडन्स आमची शिप चालू असते. ही इज लाईक इन चार्ज, बट इफ एनिथिंग गोज रॉंग ऑल रिस्पॉन्सिबिलिटी कम्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॅप्टन, बिकॉज ही हॅज गॉट अ राईट टू स्टॉप हिम इफ ही कॅप्टन थिंग्स की इज नॉट डुईंग करेक्ट जॉब. जरा गमतशीर आहे, कारण कॅप्टनला काहीच माहिती नसते त्या त्या म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिव्हर ऑर कॅनाल काय फार माहिती नसतं. वाहणारे वारे कसे आहेत काय आहेत. आमच्या एका रिव्हर मध्ये असाच प्रॉब्लेम झाला आम्हाला. आम्ही कार्गो डिस्चार्ज करून परत मी बाहेर पडत होतो, आणि थोडं पुढे गेल्यावर एकदम इंजिनचे टेम्परेचर सगळी वाढायला लागले. झालं की लागणारं कुलिंग वॉटर त्याचा प्रेशर ड्रॉप झालंय आणि पाणी येतच नाहीये, खूप कमी येत आहे. त्यामुळे आम्ही इंजिन स्पीड घाईघाईने कमी केला. इंजिन बंद तर करता येत नव्हतं. पायलटला कळवलं की दिस इज अवर प्रॉब्लेम, यू प्लीज इन्फॉर्म, कारण आम्हाला बाकीच्या बोटी पण आमच्या पाठीमागे असतात आणि वी आर अंडर प्रेशर की आता काय अचानक काय झालं काय करायचं. पण आता तो पायलट जातो ही वॉज तो म्हणला की अरे देर वॉज अ नोटीस आय रेड ए डे बिफोर की इथं ह्या एरियात माशांचं ब्रीडिंग सीझन आहे आणि यू मस्ट हॅव रॅन ओव्हर दॅट काहीतरी. तर त्यामुळे तो म्हणला ठीक आहे स्लो स्पीडनी जाऊ, मी सगळ्यांना सांगतो तुम्ही फिल्टर चेक आणि बघा तुम्ही काय करताय तुम्हाला. मग आम्ही फिल्टर्स काढले सी वॉटरचे आणि बरोबर तो म्हणला तेच झालं. आतमध्ये खूप मासे भरले होते सगळ्या फिल्टर मध्ये, छोटे 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 जेली फिश टाईप आणि बाकीचे. सेफ काढला दुसरा टाकला, पण लकीने जे काही थोडं पाणी जात होतं त्याच्यावर शिप आम्ही स्लो स्पीड मध्ये जाऊ शकलो, त्यामुळे शिप बंद नाही करायला लागली आम्हाला आणि वी केप्ट आवर कोर्स इंटॅक्ट.
ओके ओके. सो ते सगळे ते छोटे मासे फिल्टर्स मध्ये जाऊन क्लॉग अप होतात आणि दॅट
क्लॉग, हा त्या फिल्टर ते क्लॉग झाले आणि त्यामुळे पाणी पंपापर्यंत पोहोचतच नव्हतं. पायलट वॉज अवेअर ऑफ इट, म्हणून तो सुद्धा पॅनिक झाला नाही काय काय काय. ही वॉज अवेअर ऑफ इट अँड इन फॅक्ट ही टोल्ड अस डोंट वरी डू इट युअर दिस थिंग आय विल मॅनेज.
असं एक इमेज असतं ना की यु आर सेलिंग आणि मोठं ओशन आणि सगळं शांत संत चाललंय, पण तुमचं तसं नसतं. युअर कंटिन्युअसली थिंकिंग ऑन युअर फीट, एव्हरी मिनिट इज डिफरंट.
बरोबर, म्हणजे पर्टिक्युलरली पॅसेजेस मधून जातानंतर वी आर ऑलवेज ऑन आवर टोज, कधी काय होईल काय पटकन सांगता येत नाही कधीच. म्हणजे एक हे वेदर आणि रिसी कंडिट झालं, इंजिन रूम मध्ये सुद्धा काही होऊ शकतं, एखादा पाईप फ्युअल पाईपला भोग पडू शकतं, कधी काय होतं कधी लीक होतात. कारण कुठल्याही परिस्थितीत इंजिन थांबवायचं नाही आणि पॉवर जाऊन द्यायची नाही, आमचं बेसिक हे असतं. आता यू मस्ट बी रिमेंबरिंग की एक वर्ष का 1.25 वर्षापूर्वी सुएझ कॅनाल मध्ये एका कंटेनर शिपने तो ब्लॉक करून टाकला.
येस,
बऱ्याच लोकांचं बरंच नुकसान झालं त्याच्यामुळे. आय गॉट अ क्लिप, ऍक्च्युअली फोटोग्राफ ऑफ इट आय विल जस्ट शेअर विथ यू. दिस वॉज अ कंटेनर शिप विच टर्न्ड इनटू दिस सुएझ कॅनाल अँड ब्लॉक द चॅनल. वीड त्याची 225 मीटर काहीतरी आहे कॅनालची आणि शिपची लेंथ 400 मीटर होती.
ओके, ऑलमोस्ट डबल.
ऑलमोस्ट डबल, त्याच्यामुळे ती फिरली. शी वॉज फुल्ली लोडेड शिप विथ कंटेनर्स. कंटेनर्स तुम्ही बघू शकता की इथपर्यंत वर डेकवर लोड केलेले असतात, त्याच्या खालीही असतात कंटेनर्स. तर देर वॉज अ गस्ट ऑफ विंड अराउंड 40 miles per hour अँड दॅट वॉज अनप्रेडिक्टेबल आय थिंक, म्हणजे त्याची डायरेक्शन आणि हे. त्यामुळे दिस विंड ऍक्टेड ऑन दिस कंटेनर बिकॉज दिस कंटेनर फॉर्म वॉल टाईप ऑफ स्ट्रक्चर. विंड त्याच्यावर ऍक्ट झाला तेव्हा ती शिप पटकन फिरली, तिला थांबवता नाही आलं. कारण एक तर जरी इंजिन चालू असलं तरी वेन देर इज अ लेस डेप्थ विड्थ इज ऑल्सो लेस, दी स्टेअरिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑल्सो गेट अफेक्टेड. एफिशियन्सी इज लेस फॉर एनी रडार टू रिस्पॉन्ड टू दिस थिंग.
सो इट वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ द गस्ट ऑफ विंड अँड द कार्गो ऑन द शिप विच.
येस.
सो तुम्ही असंही म्हणत होतात की त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर का त्यांना टेक्निकल फॉल्ट सापडली तर दॅट कंपनी कुड बी वाईप ऑफ.
कंपनी कॅन गेट पाईप आउट बिकॉज एवढ्या शिप स्टॅग्नंट झाल्या, त्याचा खर्च, कॅनलचा रिपेअरचा खर्च, हा सगळा त्यांना द्यावा लागला.
इफ आय रिमेंबर करेक्टली देयर वॉज अ बिग टेल बॅक ऑफ शिप्स.
हो हो, खूप शिप, 3-4 दिवस ट्रॅफिक बंद पडला होता ना.
त्यांनी सॉल्ट कसं केलं तेही तुम्ही सांगत होता की ते सॉल्व्ह कसं झालं.
सॉल्व्ह म्हणजे त्यांनी कॅनॉल बँक तोडल्या आणि मी मगाशी जशा पण टक बोट्स वगैरे तशा टक बोट्स आल्या, मग त्यांनी शिप फिरवली ती. आणि मग तिला टो करून बाहेर काढलं त्याने. परत तो बँक सगळे रिपेअर करून घेतले, सगळे खर्च बहुतेक कंपनीला द्यावा, पण त्याचा रिपोर्ट काही बाहेर नाही आला. म्हणजे
सो तुम्ही बोलताना हे कार्गो म्हणलात किंवा आतापर्यंत आपण बोलताना वेगळे वेगळे टाईपचे त्याच्यात लोड शिपवरचे बोललो की ऑइल
हा
टँकर्स कार्गो, सो व्हॉट सॉर्ट ऑफ कार्गो डू शिप्स कॅरी?
वी कॅन कॅरी एनी टाईप ऑफ कार्गो. शिप्स आर बिल्ड एज पर द टाईप ऑफ कार्गो. कन्स्ट्रक्शन मध्ये बराचसा फरक पडत जातो. ब्रॉड कॅटेगरीज लाईक बल्क कॅरियर, ऑइल टँकर्स, केमिकल टँकर्स, कंटेनर शिप्स, कार कॅरियर्स, या असं आहे. आय विल जस्ट शो यू वन क्लिप, त्याशिवाय एक्सप्लेन करणं जरा अवघड होतं.
नाही नाही, दॅट्स अ व्हेरी गुड आयडिया. ऍक्च्युली व्हिज्युअल मुळे जास्त कळतंय.
नाउ दिस इज अ बल्क कॅरियर, दीज आर कॉल्ड हॅच कवर्स. ही हॅच कवर्स उघडून आतमध्ये कार्गो असतो, तो क्रेननी किंवा काढला जातो बाहेर.
बर, आणि म्हणजे त्याच्यात काय असतं व्हेन यू रिफर टू
बल्क
बल्क?
कॅरियर म्हणजे एनिथिंग इन बल्क लाईक ग्रेन्स, व्हीट, राईस किंवा फर्टिलायझर सुद्धा, आयर्न ओर, अशा गोष्टी कॅरी करतो आम्ही. आता या बोटीला स्वतःचे क्रेन नाहीत, काही काही बोटीला स्वतःचे क्रेन असतात, ते क्रेन उचलून सुद्धा कार्गो बाहेर काढतात. त्याच्यानंतर दिस इज अ कार कॅरियर, आर सगळे दिस शिप ओनली कॅरीज कार. त्याप्रमाणे त्यांची कन्स्ट्रक्शन केलेली असते, म्हणजे आतमध्ये रस्ते वगैरे केलेले असतात, शिप आतमध्ये जाऊन कार पार्क करून सिक्युअर करतात प्रत्येक कार. नंतर दिस इज कंटेनर शिप एव्हर गिव्हन, दिस वॉज द सेम शिप विच ब्लॉक द सुएस कॅनॉल. त्याच्यानंतर दिस इज अ ऑइल टँकर, यू कॅन सी ऑल पाईपलाईन्स ओनली अँड कार्गो इज लोडेड या खाली त्याचे कार्गो टँक्स असतात त्याच्यात. दिस आर दे ब्रॉड कॅटेगरी. याच्याशिवाय केमिकल पण असतात, गॅस कॅरियर्स असतात.
तुम्ही ऑइल टँकर दाखवला, दॅट इज वेअर यू स्पेंड मोस्ट ऑफ युअर करिअर.
येस राईट. आता ही ती एव्हर गिव्हन बघितली तर त्याची लेंथ आहे 400 मीटर, म्हणजे जवळजवळ 1312 फीट लॉंग. त्याची 59 मीटर म्हणजे 194 फीट लॉंग. ड्राफ्ट इज 15 मीटर 50 फूट. ड्राफ्ट म्हणजे बोटीचा पाण्याखालचा पोर्शन, जेव्हा बोट फुल लोड असेल तर पाण्याखालचा त्याचा लेंग डेप्थ जवळ 50 फूट होत्या.
अच्छा,
बोट खाली जाते पाण्याच्या खाली. इज अ 5-story बिल्डिंग निअरली, एवढी बोट पाण्याच्या खाली असते.
5-story बिल्डिंग इज अंडर द वॉटर,
अंडर द वॉटर या लेवल पासून खाली 50 फूट असू शकते. ओव्हरऑल डेप्थ जी लिहिली आहे ती आहे वरपासून खालपर्यंत. आता ही किती कॅरी करते कंटेनर्स, 24,000 कंटेनर्स कॅरी करते का, आणि प्रत्येक कंटेनर हा 20 फूट लांब असतो. जे ब्लॉक दिसत आहेत,
स्केलच वेगळी आहे सगळी,
स्केलच वेगळी. आणि हे तर वी कॉल इट अ ब्रिज आणि अकोमोडेशन चे. आणि इंजिन रूम इथं खाली असते, पुढे इतना पॉप्युलर बाहेर आहे.
ओ हो का, इंजिन रूम इज ऑलवेज अंडरनीथ,
एकदम खाली.
सो हे इट्स लाईक अ मिनी सिटी, नाही का, ट्रॅव्हलिंग सिटी.
हे ट्रॅव्हलिंग सिटीचे सगळ्याच गोष्टी झाल्या लागतात सिटी सारख्या. इलेक्ट्रिसिटी, वेस्ट ट्रीटमेंट प्लांट, फ्रेश वॉटर जनरेटर, सगळ्या गोष्टी अवेलेबल.
ऍक्च्युली वाईल वी आर ऍट दिस, वेन यू आर ऍट सी, मी हा प्रश्न नंतर विचारणार होते, बट इट्स आपण त्याबद्दल बोलतोच. तर तुम्ही तेही सांगा ना की वेन यू आर ऍट सी फॉर अ व्हेरी लॉंग टाइम, ड्रिंकिंग वॉटरचं काय होतं? म्हणजे तुम्ही यू ऑब्विसली कांट कॅरी सो मच ऑफ वॉटर फॉर.
हा दॅट इज मी आता म्हणतो की फ्रेश वॉटर जनरेटर, ऑल शिप देव फ्रेश वॉटर. की आम्ही समुद्रापासून फ्रेश वॉटर बनवतो कंटिन्युअस. की एक चेंबर असतो आमचा, व्हॅक्युम चेंबर असतो त्याच्यात, त्यामुळे बॉइलिंग पॉईंट पाण्याचा खाली येतो. 40 डिग्रीला पाणी बॉईल होतं आणि त्याचे कंडेन्स झालेले त्याचे वेपर्स आम्ही कंडेन्स करतो, आणि ते कंडेन्स झाल्यावर दॅट बिकम अ फ्रेश वॉटर. सॉल्ट बाजूला झालेलं असतं अँड दॅट वी यूज एज ए फ्रेश वॉटर हे ड्रिंकिंग वॉटरसाठी. कारण डिस्टिल्ड वॉटर असतं ते पक्क. इनफॅक्ट वी हॅव टू ऍड मिनरल्स टू मेक इट ड्रिंकिंग वॉटर. एवढं स्वच्छ पाणी होत ते. आणि एका दिवसाला आम्ही जवळजवळ 20 ते 22 टन पाणी बनवतो. पोर्टच्या जवळ असताना बनवायचं नाही, कारण बॅक्टेरिया, कारण याच्यात बॅक्टेरिया मरत नाही फारशी, त्यामुळे आम्हाला युव्ही रेज म्हणणं हे पाणी पास करणं, त्यामुळे पोर्टच्या जवळ आम्ही बनवत नाही हे पाणी. जेव्हा शिप जेव्हा चालू असते तेव्हाच हे बनवतो. आणि याचं की याला वेगळं काही करावं लागत नाही. जे मेन इंजिनचं पाणी गरम होत असतं इंजिनच्या रनिंगमुळे, ते काहीतरी गार करायचं असतं. दॅट सेम हीट वी युज टू एव्हॅपोरेट द सी वॉटर, त्यामुळे ही हीट तिकडे ट्रान्सफर होते आणि त्यामुळे आपोआपच आम्ही त्यातनं फ्रेश वॉटर. इंजिनला लागणार पाणी सुद्धा गार होत असतं आणि ती एनर्जी आम्ही वापरतो फ्रेश वॉटर करायला.
आणि ऑलमोस्ट एव्हरी शिप हॅज दिस,
एव्हरी शिप, ऑल शिप, कारण आता कोणी फारस पाणी घेतच नाही शोर,
कॅरी करत नाही, राईट,
रेअरली घ्यावं लागतं जर काही प्रॉब्लेम असेल तर.
ओके
नाहीतर नाही घेतलं. कायम 20 टन म्हणजे खूप झालं. कमिंग बॅक टू द शिप, दिस थिंग,
येस
दिस इज अ ऑइल टँकर. हा एक मोठा ऑइल टँकर आहे. त्याची लांबी बघा 485, म्हणजे मगाच्या याच्यापेक्षा थोडी जास्त. वीड तशीच आहे, 225 फूट. याचा ड्राफ्ट 30 मीटर, म्हणजे 98 फीट. वेन शी इज फुल्ली लोडेड 100 फीट खाली असते, म्हणजे तुम्हाला 10 स्टोरी बिल्डिंग होईल पाण्याच्या. हिची कपॅसिटी आहे, ही कॅरी करू शकते 4 मिलियन बॅरल्स. एक बॅरल म्हणजे 160 लिटर्स किंवा 6.5 बॅरल्स, म्हणजे 1 टन. आणि 4 मिलियन बॅरल्स हे इंडियाचं डेली कन्झम्पशन आहे. तेवढी तेवढं कार्गो ही एक शिप कॅरी करते, म्हणजे हिचा एक वेळचं कॅरिंग कपॅसिटी इंडियाच्या कन्झम्पशन एवढी आहे. ही एका कार्गो शिप वर मी कार कॅरियर होतो, त्याचा हा एक फोटोग्राफ आहे. हा राफ्ट म्हणतो आम्ही याच्यावर बोट कार साथ जातात, आणि पुढं आज जाऊन त्यांना प्रत्येकाला आपले प्लॅटफॉर्म केलेले असतात, तिथं जाऊन ती लावता येते. ते आज जात असं त्यांचे प्रत्येक बोटीचे आतले हे प्लॅटफॉर्म आहेत, तिथं ते पार्क करतात आणि
तिथे सिक्युअर करतात. तुम्ही हे जे असे ऑलमोस्ट मिनी सिटीज ऑफ डिफरंट टाइप्स, बीट कार्गो, बीट ऑइल, बीट वॉट एव्हर गुड्स, हे जे मूव्ह करता त्याला म्हणजे तुम्हाला अशी मॅसिव्ह इंजिन हे लागत असेल.
इंजिन खूप मोठ्या लागतात, कारण प्रोपेलर इज अ मेन थिंग. काही बोटी ना एकच प्रोपेलर असतो, काही ना दोन दोन पण असतात. कंटेनर शिप, कार कॅरियर्स, दोन दोन प्रोपेलर असतात, कारण ती त्यांना शेड्यूल खूप मेंटेन करायचं असतं. त्यांचे प्रत्येक पोर्टला ती 4-4 5-5 तास थांबतात, कार उतरतात परत दुसऱ्या पोर्टला. ते त्यांचं शेड्यूल खूप फास्ट असतं.
राईट.
दोन इंजिन असतात, जरी काही प्रॉब्लेम आला एका इंजिनला तर शिप चालू राहते असं त्यांचं. पॅसेंजर शिप्सना पण दोन दोन असतात इंजिन. हे आमचं इंजिन असतं. हा त्याचा शाफ्ट इथनं बाहेर पडतो, ज्याला प्रोपेलर जोडलेला असतो, ड्राईव्ह द प्रोपेलर. शिपच्या कपॅसिटी प्रमाणे या इंजिनचे आणि प्रोपेलरचे साइजेस ठरलेले असतात. हे एक इंजिन आहे, याची पॉवर आहे जवळजवळ 80,000 80 किलोवॅट, म्हणजे आपल्याच्या बोललं तर 1,07,000 हॉर्स पॉवर याची. कम्पेअर केलं तर ट्रकची पॉवर साधारणपणे 250 हॉर्स पॉवर असते, कारची 60 ते 250 हॉर्स पॉवर असते, आणि ट्रेनची, गुड्स ट्रेनची 2,000 ते 4,500 हॉर्स पॉवर असते.
वाव.
इंजिनची आहे 1,07,380. त्याप्रमाणे याचं फ्युअल कन्झम्पशन तसंच भरत असत. आता हे फ्युअल कन्झम्पशन याचं आहे, कन्झम्पशन 6.2 टन्स पर आवर आहे. एवढी मॅसिव्ह त्याचं आहे. लांबी म्हणजे उंची ही साधारण 13.5 मीटर, म्हणजे 44 फूट उंच आहे इंजिन. म्हणजे तुम्ही इथनं बघितलं, इथनं खालपर्यंत जे इन्स्टॉल केलेलं आहे त्याची तिथपर्यंत त्याची उंची जवळजवळ 44 फूट आहे. हा त्याचा प्रोपेलर शाफ्ट इथनं पुढे.
म्हणजे साधारण किती स्टोरीजची बिल्डिंग झाली?
4 स्टोरी पेक्षा जास्त उंची झाली याची.
जस्ट द इंजिन?
वाव. जस्ट द इंजिन. हा माझ्या एका बोटीवरचा आहे. याचा पिस्टन आम्ही काढत होतो, त्याचा स्नॅपशॉट आहे. आता ह्या इंजिनच पॉवर फक्त 15,000 हॉर्स पॉवर होती, ते इंजिन होती. म्हणजे तुम्हाला कल्पना करता की आता याची आधीची जी मोठी शिप होती, इंजिन होता, त्याचा पिस्टन केवढा असं.
आणि तुम्ही याला फक्त म्हणताय, याच्यावरून कळतंय.
हो, म्हणजे आमच्या पेक्षा जवळजवळ 10 नॉट 10 टाइम्स पण 10 टाइम्स जरा कमी, पण एवढी त्याची हॉर्स पॉवर आहे.
नॉन टेक्निकल पीपल लाईक मी, ते पिस्टन काय करतो?
म्हणजे पिस्टनच्या वर टॉप जो असतो कंबशन चेंबर म्हणतात, तिथं फ्युएल आणि हवा येते विच बर्न्स, आणि जो फोर्स तयार होतो दॅट पुशेस पिस्टन डाऊनवर्ड्स. असे म्हणजे आमचे 7-8 सिलेंडर्स असतात. पिस्टन खाली जातो, तो जो प्रोपेलर शाफ्टला एक क्रँकशाफ्ट असतो इंजिनच्या खाली, त्या क्रँकशाफ्टला जोडलेला असतो, आणि रोटेट्स द क्रँकशाफ्ट, आणि इन टर्न क्रँकशाफ्ट रोटेट्स प्रोपेलर शाफ्ट. असे 8 युनिट जर असतील, म्हणजे 8 सिलेंडर्स असतील, तर 8 पिस्टन खालीवर खालीवर होत असतात, स्पेसिफिक रोटेशन असतं.
अँड दिस इज जस्ट वन ऑफ द पिस्टन्स?
हे दिस इज ओनली वन. पुढे 7 असतील. हे एवढे आहेत इथं, जेवढे एवढे एक्झॉस्ट मॅनिफोल्ड दिसतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ते 13-14 युनिटचं इंजिन आहे. हे सगळं एक एक युनिट आहे. हा जो एक पाईप आहे, इथे एक युनिट, इथं एक युनिट, एवढे सिलेंडर्स लावले. हे सगळे अप अँड डाऊन वेगवेगळ्या वेळेला होत असतात, आणि कंटिन्युअस पॉवर प्रॉपेलर ते फिरवत.
मॅमथ स्केल वरती आहे सगळं.
हो, जगाचा 90% कार्गो आम्ही, म्हणजे आम्ही म्हणजे बाय सी कॅरी केला. बोटिंगसाठी जरी सी रूट फिक्स नसले तरी प्रचलित सी रूट असतात जे नेहमी बिझी होत असतात. या प्रचलित याच्यात आपल्याला कॅनॉल्स येतात, रिव्हर पॅसेजेस पण येतात. आता मी म्हणलंच की आमच्यासाठी फार स्ट्रेसफुल असतं कॅनॉल्स ट्रान्झिट सगळे. कॅनॉल्समुळे अंतर खूप असतं. आता जशी टेक्नॉलॉजी चेंज झाली तसे कॅनॉल सुद्धा रुंद झाले, डेप्थ वाढवल्या, त्यामुळे अजून मोठ्या मोठी कॅनॉल्स बंद व्हायला लागल्या. पण त्याचबरोबर कॅनॉल्सच्या बँक नसले क्लिअरन्सेसही कमी झाले, त्यामुळं जास्त क्रिटिकल नेव्हिगेशन. वेगवेगळे सी रूट्स याच्यात आहेत. सुएस कॅनॉलच्या इथं गर्दी असते नेहमी. सिंगापूर मलाक्का स्टेट इथेही फार गर्दी असते. हे नॉर्मल वापरले गेले जाणारे सी रूट. सी रूटची गरज नसते, कोणी कुठेही जाऊ शकतो.
सो दीज आर द बिझियर रूट्स, पण रिअली टेक्निकली यू कॅन गो एनिवेअर.
हा, टेक्निकली वी कॅन गो एनिवेअर,
राईट,
एज लॉंग एज डेप्थ अलाउज इट. कधी कधी कमी डेप्थ, कधी 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 मध्ये मध्ये हे पण असतात, उंचोटे पण असतात खालनं वर आलेले. पर्टिक्युलरली आयलंडच्या जवळनं जाताना वगैरे, या जवळनं इथन मधनं कुठनं पास होताना जे सी रूट त्याने रेकमेंड केलेले असतात ते शक्यतो आम्ही घेतो. नाव दिस इज सुएझ कॅनॉल, ऍडव्हान्टेज ऑफ सुएझ कॅनॉल. तर मुंबईतनं जर युरोपमध्ये जायचं असेल तर आम्ही सुएझ कॅनॉल घेतला तर आम्ही पटकन जातो, 7,000 मैल कमी ट्रॅव्हल करतो. आणि नाहीतर आम्हाला केपटाऊनला असं वळसा मारून, पूर्ण वळसा मारून तिकडे जावं लागतं. हो, घेतलेले आहेत ना. पूर्वी जेव्हा इस्रायल आणि यांचा वॉर चाललं होतं त्याचा सुएझ कॅनॉल बंदच होता, तेव्हा सगळ्या शिप पाठीमागनं जायच्या. काही काही शिप्स, मोठ्या शिप्स असतात ते सुएझ कॅनॉलच्या डेपमुळे जाऊ शकत नाहीत.
ओके,
हा, अशा बोटीना लांबन जावं.
पण थँक्स टू द सुएझ कॅनॉल यू सेव्ह 7,200 मैल,
थोडे मैल वाचले. त्याचप्रमाणे दुसरा कॅनॉल म्हणजे पनामा कॅनॉल, दॅट इज अ इंजिनिअरिंग मार्वल. त्यांनी सुद्धा जवळजवळ 7,000 किलोमीटर डिस्टन्स वाचलेला आहे. दिस जॉईन्स अटलांटिक आणि पॅसिफिक ओशन,
राईट.
आणि हा पनामा कॅनॉल जो आहे, इट इज अ वॉटर रिझर्व फॉर पनामा, दॅट इज 85 फीट अबव द अटलांटिक ओशन अँड पॅसिफिक ओशन,
राईट.
वेन शिप इज कमिंग फ्रॉम अटलांटिक साइड शी इज लिफ्टेड थ्रू लॉक गेट्स, 1, 2, 3 लॉक गेट्स, देन शी कम्स अप, देन शी ट्रॅव्हल्स, देन अगेन पॅसिफिक साइड शी गोज डाऊन. दिस आर द लॉक गेट्स ऍक्च्युअली. This is a ship which is in first lock. Now as I showed you this reservoir, from here water comes into the lock gates by gravity.
So varcha natural hai,
right? Haan, natural. This is a water catchment area. So, 12 mahine itha paus padat asto.
And because of the gravity the water gets pulled down.
Haan, water comes down and it fills up that lock gate. And mag hi ship var uchalli jate. When the level is same, this lock madli ani ya lock madli, then these doors open and the ship comes to up to this again. Actually, if anybody is interested, YouTuber, phenomenal information is available. Panamachi economy yachyavar barichchi avlumbun aahe, karan pratyek passing ship la te paise charge kartat na. The charges are as per weight, because they have to maintain it also. Maintenance cost is very high.
Yes. So this was, म्हणजे तुमचं हे सगळं प्रेपरेशन वॉज जस्ट रिअली वंडरफुल, आणि त्याच्यामुळे रिअली तो एक तर स्केल लक्षात येतो आणि जरासी ग्लिम्स मिळाली तुमची ऍज अ प्रोफेशन. पण यू नाउ गोइंग टू टर्न टुवर्ड्स मोर ऑफ युअर पर्सनल एक्सपिरियन्सेस. सो आय वुड फर्स्ट अँड फॉरमोस्ट लाईक टू आस्क यू की डीड यू वॉज दिस ऑलवेज युअर ड्रीम टू बिकम अ सेलर अँड सेलिंग, आणि कसे वळलात तुम्ही इकडे, आणि why this profession? I mean, yeah. Becoming an engineer, fair enough, but why a marine engineer?
I never thought of shipping as my career. In fact, I was not aware of it also much. जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा वी वेंट फॉर ए इंडस्ट्रियल टूर इन साऊथ इंडिया. दॅट इज द फर्स्ट टाइम आय सॉ विशाखापट्टनम शिपयार्ड अँड कोचीन शिपयार्ड. तेव्हा ते छोट्या स्केलवरच काम करत होते, विशेष काही फार मोठे नव्हते. तरी सुद्धा मला ते एक्साइटिंग वाटले, बट दॅट्स ऑल. त्याच्यानंतर कॉलेज संपल्यानंतर मी अडवाणी ऑर्लिकॉन एक पुण्यातली कंपनीला जॉईन झालो इन पिंपरी चिंचवड. बट इमिजिएटली आय रिअलाइज की ते पुणे इंडस्ट्रियल रुटीन इज नॉट गुड फॉर मी. मला काही त्यात मजाही पण येत नव्हती. सो आफ्टर जॉईनिंग अडवाणी ऑर्लिकॉन विद इन अ मंथ आय गॉट अ चान्स मरीन इंजिनिअरिंग ट्रेनिंग ऍट मझगॉन्डो.
ओके, सो यू बिकेम अ मेकॅनिकल इंजिनियर, वर्कड फॉर अ बिट, रिअलाइज हे काही मला आवडत नाहीये.
व्हेरी शॉर्ट टाइम, विदिन अ मंथ ओनली आय गॉट एन अपॉर्च्युनिटी टू जॉईन मझगॉन्डो फॉर 18 मंथ्स मरीन इंजिनिअरिंग ट्रेनिंग. आय टूक दॅट अपॉर्च्युनिटी. आणि त्यात जास्त तेव्हा मला कौतुक होतं की पुणे सोडून मी बाहेर जातो. माझं सगळं आयुष्य आतापर्यंत पुण्यातच गेलो होतं. त्याचप्रमाणे मी जे म्हणलं होतं की परसेप्शन, जनरल परसेप्शन, माय परसेप्शन ऑल्सो सेम. त्यामुळं मी मसगोंडा खूप जॉईन केलं.
मग शिपिंग करिअर सुरू झाल्यावरती तुम्हाला ते परसेप्शन कितपत ट्रू ठरलं की मजा मस्ती ट्रॅव्हल?
जनरल परसेप्शन वॉज ऑल रॉंग, पण आय एन्जॉयड माय दिस करिअर ऑल्सो. ग्रॅज्युअली ओव्हर द पिरियड आय रिअलाइज दॅट मरीन इंजिनिअरिंग इज नॉट जस्ट अ मेंटेनन्स ऑफ पंप्स ऑर मशीन्स ऑर एनिथिंग. ऑन पर्सनल लेवल वन हॅज टू कंबाईन मेनी फॅसेट्स and gain exposure in terms of professionalism, adaptability, travel, and developing resilience and team developing skills. First thing I realized that teamwork is very important. Ship crew has to function as one unit, as in forces. Everyone has to trust and rely each other. Then only the emergency situations are dealt effectively.
So तुम्ही तुमच्या फर्स्ट जॉब बद्दल ही सांगणार होतात, तो कसा होता म्हणजे एक्सपिरियन्स? आपण परसेप्शन बद्दल बोलतोय ना, सो ती रियालिटी किती पटकन ब्रेक झाली?
मला खूपच वेगळे वेगळे अनुभव आला.
राईट,
माय फर्स्ट शिप वॉज अ जनरल कार्गो शिप. म्हणजे आम्ही टी बॅग्स घेऊन ती शिप कराचीला जाणार होतो. नरक चतुर्दशीच्या दिवशी रात्री 9-10 वाजता मी पहिल्यांदा माझ्या पहिल्या बोटीवर चढलो.
ओके,
ऍटमॉस्फिअर एकदम ग्लुमी होतं. अकोमोडेशन सेक्शन मध्ये छोटे दिवे होते, हे होते. क्रू सुद्धा सगळा वेगळाच होता, इथोपियन होता. दिसत नव्हता पण मी ऐकून होतो इथोपियन क्रू आहे म्हणून. काही वेळाने एक जण भेटला, त्याने मला इंजिन रूमचा रस्ता दाखवला. मी गेलो होते तिथं. ते एक फिटर त्याच्या सिव्हिल ड्रेस घालून बाहेर त्याच्या तयारीतच होता. वॉचकीपर होता पण ही वॉज रेडी टू गो आउट, कारण दुसऱ्या दिवशी शिप सेल होणार होती. तो ही वॉन्टेड टू गो आउट एन्जॉय लाईफ. तो मला म्हणला की ओके नाऊ यू आर हिअर, आय एम गोईंग. मी म्हणलं वेट वेट वेट, आय एम ब्रँड न्यू चीफ इंजिनियर, आय डोंट नो एनिथिंग अबाउट व्हॉट इज व्हॉट हेड ऑर टेल ऑफ इंजिन. तो चांगलाच पाहिजे त्याच्या इथोपियन लँग्वेज वर बहुतेक मला शिव्या पण. तो म्हणलं गो टेक राऊंड, डू व्हॉट यू वॉन्ट. अँड तो इंजिन रूम मध्ये एक चेअर घेऊन बसून राहिला, कारण नाऊ ही वॉज वेटिंग फॉर सिनियर इंजिनियर टू कम टू रिलीव. 2 तासांनी सेकंड इंजिनियर आला बोटी. तो आले आले हा पळा. मी पाठे कधी येईन पण बोट सेल व्हायच्यात नक्की येतो. आता सेकंड इंजिनियर म्हणजे आमच्या बोटीवर जे रँकिंग असतं, जसं टॉप इज अ चीफ इंजिनियर, मग सेकंड इंजिनियर, मग थर्ड, फोर्थ, फिफ्थ, ज्युनियर मोस्ट इज अ फिफ्थ इंजिनियर. पण या बोटीवर सेकंड इंजिनियर, चीफ इंजिनियर, सेकंड इंजिनियर, डायरेक्ट फिफ्थ इंजिनियर एवढेच होते. आय वॉज अ ज्युनियर मोस्ट इंजिनियर, सो दे युज टू कॉल मी फिफ्थ इंजिनियर. पण मधले थर्ड फोर्थ सगळे घेतलेच नव्हते. सेकंड इंजिनियरने माझं नाव वगैरे विचारलं, मग ते ही टूक ए राऊंड विथ मी शॉर्ट फ्यू थिंग. दॅन ही सेड ओके दीज आर दी फ्यू गेजेस, ही शॉर्ट टेम्परेचर प्रेशर्स, कीप वॉचिंग देम, मार्क देम, आत्ता काय काय त्यांचे आहेत पॅरामीटर्स, इफ एनी चेंज इज देअर कॉल मी, अँड दॅन कीप युअर दिस थिंग नोज अँड युअर्स ओपन, कीप चेकिंग राऊंड. वास घेत राहा, काही वेगळा वास आत्ता जे आहेत वास, हे वेगळा वास आला तर मला सांग, वेगळा आवाज आला तर मला सांग, बाकी काही नाही मी जातो झोपायला. तो गेला होल नाईट. आय वॉज अंडर प्रिपेअर्ड, आय वॉज अंडर टेन्शन. मी सगळी रात्र वास घेत आणि आवाज ऐकत हिंडत होतो.
म्हणजे तुम्हाला झोप नक्की आली नाही?
झोप नाही, झोप मला खरं मी दमलेलो होतो, कारण दिवसभर मी धावपळ करत होतो जॉईनिंगच्या आधी वगैरे, पण काय झोपलो नाही मी, आलीच नाही मला. कारण आतापर्यंत मी अतिशय अशा वेगळ्या वातावरणात प्रोटेक्टिव्ह यू कॅन से वातावरणात वाढलो होतो, आणि सडनली आय मीन डिफरंट ऍटमॉस्फिअर ऑलटुगेदर. तिथे इंग्लिश तर कोणी फार बोलत नव्हतं, सगळ्यांचं आपापलं वेगळेच त्यांचं. म्हणजे म्हटलं की ज्युनियर इंजिनियरला सर आपण दाखवतील काहीतरी शिकवतील काहीतरी, दे जस्ट निग्लेक्टेड मी. ह्या बोटीवर मी एक ऑब्झर्व केलं की या मल्टीनॅशनल क्रू मध्ये की कोणी तुम्हाला काही जास्त सांगायला जाते, तुमच्या कामात ते ढवळाढवळ करते. जेवढं वॉचकीपिंग साठी जरूर आहे तेवढंच ते मला सांगायचे, म्हणजे सेकंड इंजिनियर किंवा चीफ इंजिनियर की एवढं बघतो, आणि बाकीचे काही सांगायचे ते त्यांचं जर काही काम कमी होणार असेल मी त्यांचं काम करावं वाटत तेव्हाच काहीतरी सांगायचं, नाहीतर मग कोणी काही सांगत नव्हते. पण ह्या बोटीवर मला एक लक्ष आलं, म्हणजे पुढे जाऊन लक्ष आलं की अशा मल्टीनॅशनल क्रू मध्ये चीफ इंजिनियर कॅप्टनला खूप चॅलेंजिंग असतं, कारण टू प्रिपेअर टीम, टू मोटिवेट सच अ टीम्स टू फाइट द इमर्जन्सीज is very difficult.
Nobody was interested in coaching you even though you were a junior.
That is true.
Tell a reason kya hai, why don't they want to support you?
त्यांना इंटरेस्ट काहीच नाही, कारण से ऑल आर कमिंग ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. आमची कॉन्ट्रॅक्ट जो 4 6 8 महिने जे असे असायचे प्रत्येकाचे. नो वन इज शुअर दॅट आफ्टर कम्प्लिशन कॉन्ट्रॅक्ट ही विल जॉईन बॅक और ही मे नॉट जॉईन बॅक, ही गो टू सम अदर कंपनी. सो देर वॉज नॉट अ लॉयल्टी एज सच फॉर एनीथिंग. आले दिवस काढायचा कीप युअर सेल्फ सेल्फ सेल्फ, कोणी आपल्या तर काही बोलू नये, रिपोर्ट करू नये आणि एवढं. अशा याच्यातले फ्रेंडशिप तर काही फार होतीच असं नाही. वन्स यू लिव्ह दी गँगवे
बिकॉज यू मे नेव्हर मीट दिस पर्सन आफ्टर योर कॉन्ट्रॅक्ट,
यू चान्सेस ऑफ मीटिंग ऑल्सो व्हेरी रिमोट. अनलेस एंड दी कंपनी इज बिग, द पीपल आर फ्रिक्वेंटली कमिंग बॅक, देन वी कॅन मीट, अदरवाइज देर इज नो चान्स.
सो अजून एक गोष्ट जिजाजी, तुम्हाला जसं या इंजिनियरनी, तुमच्या सिनियर इंजिनियरनी सांगितलं कीप युअर आईज अँड युअर नोज ओपन, आता म्हणजे दिस वॉज इम्पॉर्टंट 30 इयर्स अगो बिकॉज मॉडर्नायझेशन वॉज इन देअर, सो त्याही बद्दल जरा सांगा.
एक्झॅक्टली, तेव्हा मॉडर्नायझेशन काहीच नव्हतं, कंटिन्युअस आम्ही राऊंड घेत राहायचो. आमच्या वॉच किपिंग ड्युटीज अशा असे 4 on 8 off, सो एव्हरी वन यूज टू बी ऑन वॉचेस, सेम लाईक ऑन फॉर नेव्हिगेशन साईड 4 on 8 off. पण आता ऑटोमायझे जसं ऑटोमेशन वाढलं, टेक्नॉलॉजी चेंज झाली, तसं नाव इंजिन रूम्स आर ऍक्च्युअली अनमॅन. आम्ही 8 वाजता इंजिन रूम मध्ये सगळे एकत्र कामाला येतो, 5 o'clock वी गो आउट. इंजिन रूम इज मोर ऑर लेस लॉक, नॉट लॉक लिटरली, पण एक ड्युटी इंजिनियर असतो, त्याच्या केबिन्स मध्ये कंट्रोल शिफ्ट होतात, एनी अलार्म कम्स त्याच्या रूम मध्ये आधी वाजतो, मग तो अलार्म ऍक्सेप्ट करतो, खाली जातो. जर इफ यू कॅन सॉर्ट आउट दिस प्रॉब्लेम इज ओके, इफ नाही देन तो चीफ इंजिनियर किंवा बाकी स्टाफला बोलून घ्या.
सो ह्युमन एरर हॅज कम डाऊन टू अ मिनिमम नाउ.
ह्युमन एरर पर्टिक्युलरली फायर अँड दिस थिंग कंटिन्युअस मॉनिटरिंग, आता दॅट्स अ बिग ऍडव्हान्टेज. बऱ्याचशा शिप्स अनमॅनच झाल्या, म्हणजे मशीनरी वाईज. नॉर्वे अँड दिस थिंग दे आर ट्राईंग टू शिप ब्रिंग लाईक कार्स ऑल्सो दे आर ट्राईंग विदाउट अ पर्सन. सेम थिंग दे आर ट्राईंग फॉर शिप्स ऑल्सो, बट इट्स स्टील डिफिकल्ट.
अर्ली डेज
डिफिकल्ट बिकॉज ऑफ रेग्युलेशन, बिकॉज पोर्ट अथॉरिटीज से की वी हॅव टू हॅव समवन हु इज वॉचिंग फ्रॉम टॉप. पण त्यांनी ट्रायल्स घेतले छोट्या छोट्या पॅसेजेस मध्ये की विदाउट एनी पर्सन शिप कॅन गो.
ओके.
टीम बिल्डिंग इज चॅलेंजिंग इन मल्टीनॅशनल ग्रुप. आठवत आहे की आमच्या बोटीवर आग लागली होती, बहुतेकांच्या फायर ड्युटीज या वेल डिफाईंड असतात, प्रत्येक जण आपल्या याच्यावर जातो, हेडकाउंट होतो. त्या हेडकाउंट मध्ये आम्हाला कळलं की 4 crew members आर मिसिंग. आम्हाला प्रश्न वाटला की ते वेदर दे आर इन फायर और वेअर दे आर. देन समवन केम अँड टोल्ड की नो दे आर ॲट दी नियर लाईफ बोट अँड दे आर ट्राईंग टू लोअर दी लाईफ बोट. देर वर नो ऑर्डर्स टू लोअर दी लाईफ बोट. द कॅप्टन गिव्ज ऑर्डर की लोअर दी लाईफ बोट, देन ओनली लाईफ बोट्स आर
ओके, ओनली देन यू कॅन.
पण एनिवे वी फॉट दी फायर, फायर कंट्रोल मध्ये आली, सगळं आलं. मग चौकशी झाली, चौकशी म्हणणे ऍक्च्युअली प्रॉब्लेम इज अ डिबेटेबल, कारण काय ते घाबरलेच होते, येणारा स्मोक बाहेर हे बघून ते घाबरले आणि वर पळून गेले. की तीच होती मेंटॅलिटी की आपण आपल्याला काय करायचं, आपण निघून जाऊ, कारण वी आर नॉट ऍक्च्युअली फायर फायटर्स, वी आर गॉट सम ट्रेनिंग बट वी आर नॉट रेग्युलर फायर फायटर्स. तर अशा वेळेला की कॅप्टन चीफ इंजिनियर आधीपासून अशा टीम्स किंवा लोकांचं काय आहे, टीम बिल्ड करताना हे सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. त्याचे नॅशनॅलिटी, तिथले प्रॉब्लेम, त्याचे घरगुती प्रॉब्लेम आहेत का त्याला, या बऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन कॅप्टन चीफ इंजिनियरला कायम यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो. हा, वेल डिफाईन्ड ड्युटीज असल्या तरी ती लोक ते करू शकतील की नाही हे त्यांना बघावं.
राईट राईट.
एखादा जर खूपच घाबरणार दिसला तर ही कॅन ऑलवेज चेंज दिस थिंग, ही कॅन कीप समवन एल्स ऑन फ्रंट अँड द अदर फेलो कॅन गो बॅक. पण बऱ्याच वेळा काय होतं की ज्या ठरलेल्या असतात रँक वाईज असतं, याची ही ड्युटी, थर्ड ऑफिसर याची ड्युटी, सेकंड इंजिनियर याची ड्युटी, पण तो सेकंड इंजिनियर हा कॅपेबल किती आहे हे सगळं त्यांना बघावं लागतं.
सो म्हणजे दिस वॉज तुमच्या फर्स्ट जॉब बद्दल जे तुम्ही सांगत होतात दॅट वॉज फॅसिनेटिंग, कारण की जे आपली एक इमेज असते की युअर अवे एट सी अँड सो द होल टीम विल बी वर्किंग टुगेदर वगैरे, तसं काही नेसेसरीली मे बी वॉजंट देअर, दॅट वॉजंट द केस. असंच अजून अजून एक रेप्युटेशन म्हणजे की एक म्हणजे हे गंमतशीर रेप्युटेशन रेप्युटेशन आहे, पण एक अजून एक असंही एक आमचं जनरल परसेप्शन असतं की सेलर्स जे आहेत ते दारू पितात, सिगरेट स्मोक करतात. सो ते कितपत ते कितपत खरं आहे?
नाही, खरं नाहीये. कारण आता तर रूल्स रेग्युलेशन एवढे कडक झालेत, टँकर्स आणि ज्या याच्यावर गॅस कॅरियर्स वगैरे अशा बोटींवर जिथे क्रिटिकल कार्गो कॅरी करतात तिथं दीज आर दी ड्राय शिप्स बेसिकली डिक्लेअर झाल्यात. पूर्वी काय कधीतरी घेत असतील म्हणजे पूर्वीचं जे आहे परसेप्शन त्याप्रमाणे थोडे घ्यायचे पूर्वी, पण आता तर एकदमच बंद झालं कारण आता रूल्स रेग्युलेशन बऱ्याच वाढल्यात आणि जिथं असे लाईक ऑइल केमिकल कॅरियर्स वगैरे जे असे शिप्स आहेत क्रिटिकल कार्गो कॅरी करतात डेंजरस कार्गो वी कॉल इट, तर असे शिप्स ड्रायच झाले म्हणजे नो अल्कोहोल नो स्मोकिंग काही नाही अशा बोटी सगळंच बंद. आणि बाकीच्या बोटींवर बल्क कॅरियर्स म्हणावे तिथं दे आर अलाइंग बट दॅट इज ओनली बिअर आणि तो सुद्धा कोटा असतो आठवड्याला किती कॅन्स मिळत तिथं आणि ऍट द एंड ऑफ द मंथ सगळा हिशोब गोज टू ऑफिस. पण गंमत अशी आहे की जेव्हा जेव्हा मी आता अलीकडं बघतो शोअरला जेवढी लोक दारू पितात त्यामध्ये आम्ही अजिबात ऍब्सोल्युटली जमीन आसमानाचा फरक आहे शोअरचं दारू कन्झम्पशन आणि आमचं दारू. पण माझा तरी माझ्या याच्यात कोणी असे खूप हेवी ड्रिंकर्स पार्टीज मध्ये वगैरे कधी कधी भेटले म्हणजे आपोआपच होऊन जातो कारण ते 15 दिवसांनी कधी पार्टी असती काही प्रसंग असला तर लोक पितात नाही असं. पण त्याच्या मोस्ट ऑफ द टाइम सिनियर मॅनेजमेंट बोटीवरची चीफ इंजिनियर कॅप्टन हे लोक असे असतात की दे अवॉइड टू ड्रिंक देम्स इमर्जन्सी आली आली तर समान शुद्ध अलीकडं तरी 2-3 वर्ष झाली साऊथ आफ्रिकेच्या जवळ एक शिप टर्न मारून येत होती अशी न्यू इयरची पार्टी होती 31 डिसेंबर आणि सगळे जोरात पार्टी चालली होती. पण आणि त्या तिथं जवळ असे बरेच ती डेप्थ इज नॉट युनिफॉर्म तर अशा वेळेला ती बोट एका याच्यावर चढली चक्का जमिनीवर आणि त्या जमिनीवर चढल्यानंतर लक्ष आलं शिपच्या स्टाफच्या की काहीतरी गडबड झाली प्रॉपलर नुसताच फिरतोय व्हायब्रेशन येत आहेत पण शिप पुढे जात नाही. मॅनेजमेंट ऑल्सो रिस्पॉन्सिबल की कधी पार्टीज अलाव करायच्या ओपन ओपन इन सी डेप्थ इज एव्हरीथिंग इज ओपन दॅट टाइम नॉर्मली वी अरेंज सच पार्टीज वेर रेअरली. आता 31 डिसेंबर आले म्हणून लोकांनी तेव्हा केले दारूच नाही एवढं पण मी माझ्या दुसऱ्या बोटीवर एक पॅसेंजर शिपवर मी होतो आय वॉज अ ज्युनियर इंजिनियर तिथं मी स्मगलिंग मात्र बऱ्यापैकी बघेन म्हणजे आय वॉज नॉट हायरेटेड ऑल्सो. ही शिप पॅसेंजर शिप होती म्हणजे बेसिकली शिप वॉज कन्स्ट्रक्टेड फॉर हज हजचे पॅसेंजर्स 1600 पॅसेंजर्स आम्ही घेऊन जायचो सौदी अरेबियात अशा 4 ट्रिप्स आम्ही करायचो 4 ट्रिप्स परत त्यांना घेऊन यायच्या पण का हे 3-4 महिने जायचे त्यानंतर नंतर अजून इंटरेस्टिंग होता या शिपचा की आम्ही मुंबईतनं मस्कत मस्कतनं दुबई बहरीन कुवैत आणि परत ही स्पोर्ट्स घेऊन मुंबई जायचं. गमत अशी होती की जे पॅसेंजर्स आम्ही मुंबईला पिकअप करायचे तेच पॅसेंजर दुबईला मस्कतला वगैरे उतरायचे आणि परत येताना तेच पॅसेंजर परत बोटीवर चढायचे. फक्त त्यांच्यावर खूप सामान असायचं कारण हे सगळे स्मगल गुड्स घेऊन येणारे लोक होते देअर कॅरियर्स.
अच्छा ते खूप सामान म्हणजे त्या प्रकारचं
सामान म्हणजे जाताना रिकामे पण येताना फुल असायचं. 81 मध्ये म्हणजे 81-82 दरम्यानली गोष्ट आहे तेव्हा आपल्याकडे फॉरिन गुड्सची क्रेज जबरदस्त होती. मी बाहेर नाणं म्हणले की फटाफट विकलं जायचं त्यातल्या त्यात री स्ट्रॉचेस आणि हे रेडिओज टेप रेकॉर्डर्स इव्हन अम्ब्रेलाज हे सुद्धा लोक बराबर विकले आहेत. काही काही लोक सोनं वगैरे पण आणत असतील पण मी काही बघितलं नाही किंवा या बोटी ना रिस्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स होत्या की मुंबईत रात्री कधी यायचं नाही सकाळीच्या वेळेला यायचं आधी येऊन कुठे अँकरही टाकायचा नाही तुम्ही स्पीड असं ऍडजस्ट करा की डायरेक्टली यू कम टू दी बर्थ म्हणजे बोट मुंबईच्या आधी आली 3-4 मैल की कस्टमच्या बोटी आम्हाला एस्कॉर्ट करून यायच्या आणि मग ती आत आल्यावर पुढे 5-7 तास कस्टमचं रॅमेजिंग चालायचं सगळ्या कॉमन प्लेसेस शोधायच्या हे शोधायचं ते शोधायचं कोणी तोपर्यंत बाहेर जाऊ शकत नाही मग ते सगळं झाल्यावर मग पॅसेंजर्सना खाली उतरायला परमिशन मिळायची. मी जेव्हा पहिल्यांदा या बोटीवर जॉईन झालो ऍज अ ज्युनियर इंजिनियर तिथनं आम्ही सौदी अरेबियात गेलो म्हणजे हजची ट्रिप्स होत्या. मी परत मुंबई मुंबईला आली सकाळच्या वेळेला आली नेहमीप्रमाणे आणि 9:30-9:10 कस्टम सगळ्या इंजिन रूम मध्ये आले त्यांची एक टीम चेकिंग करायला. आय वॉज 5th इंजिनियर सेकंड इंजिनियर मला सांगितलं की पाचू ज्यांच्या बरोबर जातो कस्टमला
पाचू म्हणजे
5th इंजिनियरचा शॉर्ट फॉर्म सगळ्या तिथे पाचू म्हणतात आणि बघ काय काय चाललंय. तर मी गेलो त्यांच्याबरोबर इंजिन रूमचे राऊंड घेताना एक मशिनरी पाशी ते थांबले कस्टम्स सुद्धा वर्ष कायम या बोटीवर राहायचे त्यांनाही माहित होतो कोणाची ग्रेड काय वगैरे, त्यामुळे त्यांनी सो आम्हाला तेच म्हणलं पाचू उघड आहे त्याचं कव्हर. आय वॉज गोइंग टू अंडरस्टँड दॅट टाइम म्हणजे वेन आय जॉईन की ही मशिनरी काय चालत नाही आहे, बरेच दिवस बंदच आहे, त्या याला काय हात लावायचा. मी सुद्धा मोठ्या यांनी सांगितलं कस्टमला नाही नाही हे काही चालत नाही, कशाला उघडायचं आहे, माझं काम मी कमी करायचा प्रयत्न केला असं नाही तेव्हा. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं म्हणलं डोंट आन्सर मी बॅक जस्ट अरेंज टू ओपन. मी फिटरला घेऊन आलो, आम्ही उघडलं सगळं आणि ते उघडलं कव्हर त्याचं, आतमध्ये भरपूर रिच वॉशेस भरलेली होती त्या
मशीनच्या.
आय गॉट अ शॉक ऑफ माय लाईफ. मी इकडे तिकडे थोडंफार सिनेमात वगैरे काय बघितलं होतं ते माझ्या डोळ्यासमोर असत.
हे तर अमिताभ बच्चनच्या पिक्चर सारखं वाटतं.
मग कस्टम ऑफिसर ने माझ्याकडे बघितलं हसला म्हणला की पाचू बी केअरफुल नेक्स्ट टाइम, डोंट ऍडव्होकेट फॉर एनी वन इवन फॉर युअर कलिग्स ऑर एनी वन अँड बी केअरफुल बिकॉज यू आर स्टार्टिंग युअर करिअर ऑन दिस शिप बट आय टूक इज ऍडवाइस, गुड ऍडवाइस ही गिव्ह मी. अर्थात इंजिन रूम वॉज सपोज टू बी अ कॉमन प्लेस, तो कोणालाच काही कोणावर काही आलं नाही, त्याने फक्त ती रिसोर्सेस घेऊन गेले. पण त्यानंतर आय मी शाळा झालो या
बाबतीत
आणि आय केम डिस्टन्स, आय स्टेड ऑन दॅट शिप यू विल बी सरप्राईज फॉर 21 मंथ्स.
ओके,
पण 21 महिने मी त्या बोटीवर काढल्या कारण काही सगळं चांगलं होतं, शिप दर 15 दिवसांनी मुंबईला यायची आणि पॅसेंजर शिप वॉज अ बिट ऑफ फन ऑल्सो, काहीतरी ऍक्शन काय काय त्या बोटीवर चालायचीच.
So I think we'll end this first part on this sort of peak sort of note of this pumbling experience. So Jijajinni aapyala agdi jhalakach dakhavli ani we are only beginning this this journey of adventure now because we are going to get into more of such experiences that Deepak ji has experienced, and it's going to be a more personal interview after this, more personal chat, and we'll carry on this chat in the second part. Thank you very much. Please do join us in the second part, but please do subscribe to this channel. The subscriptions over time give me some encouragement, and I know that I'm on the right path, so please do subscribe to the channel. Thank you very much. Thank you Jijari, thank you.
I hope you enjoyed it and others should. It was nice to be on your cafe again. I will say
you have to come back again, even if
yes, yes, sure.
Even if the coffee is rubbish, you have to come back.
Okay, Jijata. Good night.